धडा एक पाच. चला वाचू आणि ऐकूया. नमस्कार, माझं नाव ललिता शेट्टी. तुमचं नाव काय?
नमस्ते, माझं नाव छाया जाधव.
अच्छा, तुम्ही कुठे राहता?
मी ठाण्यात राहते. तुम्ही कुठल्या?
मी कोचीची. मी कल्याणला राहते.
अच्छा, मग तुम्ही इथे काय करता?
मी परिचारिका आहे.
ओ, मी पण नर्स आहे. चला नंतर भेटू.
चालेल, टाटा.